हॅलो दीपक पिंगळे साहेब बोलता ना? सर अमित गुजराती बोलतोय मी परास्पेस स्कीम आर्यवर्त प्रोजेक्ट मधून. आर्यवर्त प्रोजेक्ट मधून बोलतोय साहेब परास्पेस स्कीम. साहेब आपण फ्लॅट बघून गेलो होता. ओके आपण बुक केलं का सर? ओके कुठे बुक केलं साहेब आपण? ठीक आहे सर. ओके ओके.